यहेजकेल अध्याय 20। सातव्या वर्षी पाचव्या महिन्यात दशमीस असे झाले की इस्रायलाचे काही वडील प्रश्न विचारण्यासाठी येऊन माझ्या समोर बसले, तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, इस्रायलांच्या वडिलांबरोबर बोल, त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही मला प्रश्न विचारावयास आला काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हास मला प्रश्न विचारू देणार नाही। तू त्यांचा न्याय करू नये काय? मानवपुत्रा, तू त्यांचा न्याय करू नये काय? त्यास त्यांच्या वडिलांची अमंगळ कृत्ये विदित कर। त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी मी इस्रायलास निवडून घेतले, याकोब वंशाकडे मी हात उचलून शपथ वाहिली, मिसर देशात त्यास मी प्रगट झालो, हात उचलून त्यास शपथपूर्वक म्हणालो की मी परमेश्वर तुमचा देव आहे, त्या दिवशी मी हात उचलून त्यांच्याबरोबर शपथ केली की मी तुम्हास मिसर देशातून काढून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत अशा तुम्हासाठी पाहिलेल्या देशात आणीन, तो देश सर्व देशांचा मुकुटमणी होय। तेव्हा मी त्यास म्हटले, तुम्ही सर्वांनी आपल्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू फेकून द्याव्या व मिसर देशांच्या मूर्तींनी आपणास विटाळ होऊ देऊ नये, मी परमेश्वर तुमचा देव आहे। तरी पण ते माझ्याबरोबर फितुरी झाले व माझे ऐकेनात, त्यांच्या दृष्टीला प्रिय अशा अमंगळ वस्तू त्यातल्या कोणी फेकून दिल्या नाहीत, मिसर देशच्या मूर्तीही सोडून दिल्या नाहीत। तेव्हा मिसर देशात त्याजवर माझ्या क्रोधाची वृष्टी करावी, त्याजवर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले। तथापि माझ्या नामासाठी ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्या देखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून मी हे कार्य केले। मी त्यास मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्या देखत त्यास प्रगट झालो। मी त्यास मिसर देशातून काढून रानात आणले, मी त्यास आपले नियम लावून दिले, माझे निर्णय त्यास दाखवून दिले, हे जो कोणी पाळील तो त्यायोगे वाचेल। आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यास आपले शब्बातही दिले, ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यास पवित्र केले असे त्यास समजावे। तरी पण रानात इस्रायल घराणे मजवर फितुरी झाले, ज्यांच्या पालनाने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत। माझे निर्णय त्यांनी टाकून दिले व माझे शब्बात फार भ्रष्ट केले। तेव्हा राणा त्याजवर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्यांचा नाश करावा असे मी म्हटले। तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यास बाहेर आणले त्यांच्या देखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली। आणखी मी हात उचलून रानात अशी शपथ घेतली की दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत व जो सर्व देशांचा मुकुटमणी आहे, असा देश मी त्यास दिला होता, त्यात मी त्यास आणणार नाही, कारण त्यांचे अंतःकरण त्यांच्या मूर्तींशी जडल्यामुळे त्यांनी माझे निर्णय टाकून दिले, ते माझ्या नियमांप्रमाणे चालले नाहीत व त्यांनी माझे शब्दात भ्रष्ट केले, तरी मी त्याजवर कृपादृष्टी करून त्यांची गय केली, रानात त्यांचा नाश केला नाही, त्यांचा पुरा शेवट केला नाही, तसेच रानात मी त्यांच्या वंशजास म्हणालो, तुम्ही आपल्या वडिलांच्या नियमांप्रमाणे चालू नका, त्यांच्या निर्णयांना अनुसरू नका व त्यांच्या मूर्तींनी आपणास विटाळू नका। मी परमेश्वर तुमचा देव आहे, माझ्या नियमास अनुसरून चाला, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वर्ता, माझे शब्दात पवित्र माना, म्हणजे ते तुम्हामध्ये व मजमध्ये चिन्ह होतील व तुम्हा समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे। तरी पण ते वंशजही मजबरोबर फितुरी झाले, जे पाळल्याने मनुष्य वाचतो त्या माझ्या नियमांप्रमाणे ते चालले नाहीत, ते माझे निर्णय त्यांनी टाकून दिले, माझे शब्दात त्यांनी भ्रष्ट केले। तेव्हा रानात त्याजवर आपल्या क्रोधाची वृष्टी करून त्याजवर माझा कोप पूर्ण करावा असे मी म्हटले, तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यास बाहेर आणले त्यांच्या देखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून मी आपला हात आवरिला, माझ्या नामासाठी अशी कृती मी केली। आणखी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग करीन व त्यास देशोधडीस लावीन अशी प्रतिज्ञाही मी रानात हात उचलून केली, कारण त्यांनी माझे निर्णय पाळले नाहीत, माझे नियम टाकून दिले, माझे शब्दात भ्रष्ट केले व त्यांचे डोळे त्यांच्या वडिलांच्या मूर्तींकडे लागले। तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यास दिले, ज्यांनी ते जगावयाचे नाहीत असे निर्णय त्यास दिले। मी त्यांची नासधूस केल्याने त्यास असे समजावे की मी परमेश्वर आहे, मी त्यास त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला। यास्तव हे मानव पुत्रा, इस्रायल घराण्याबरोबर बोल आणि हे सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आणखी तुमच्या पूर्वजांनी मजबरोबर विश्वासघात करून माझा अपमान केला तो असा, मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यास आणले, तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पिले, तेथे संतापविण्याजोगी अर्पणे त्यांनी केली, तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळिला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली। तेव्हा मी त्यास म्हणालो, तुम्ही ज्या उंचवट्यावर जाता तो कसला आहे? आजवर त्याला बामा, उंचवटा असे म्हणत आले आहेत। ह्याकरिता इस्रायल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, काय? तुम्ही आपल्या वडिलांच्या मार्गास लागून आपणास विटाळविता व अनाचार करून त्यांच्या अमंगळ वस्तूंच्या मागे मागे लागता। आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नित होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणास विटाळवीत आहा। असे असता मी तुम्हास मला प्रश्न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हास मला प्रश्न विचारू देणार नाहीच। तुम्ही म्हणता, राष्ट्रांप्रमाणे, देशोदेशच्या लोकांप्रमाणे आम्ही काष्ठपाषाणाची पूजा करू। हे जे तुमच्या मनात तरंग उठतात ते सिद्धीस जावयाचे नाहीत। प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी प्रबल बाहूने, उगारिलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुम्हावर राज्य करीन। मी प्रबल बाहूने, उगारिलेल्या हाताने व कोपवृष्टी करून तुम्हास राष्ट्रातून आणीन। ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यातून तुम्हास एकवट करीन आणि मी तुम्हास राष्ट्रांच्या रानात आणून तेथे तुम्हा बरोबर समक्ष वाद करीन। मी मिसर देशच्या रानात तुमच्या वडिलांबरोबर वाद केला तसा तुम्हा बरोबर वाद करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। तुम्हास काठी खालून चालवून कराराने बद्ध करीन। बंडखोर व मजबरोबर फितुरी करणारे यास मी तुम्हापासून वेगळे करीन। ते अल्पकाळ वस्ती करून आहेत त्या देशातून त्यास बाहेर नेईन, पण इस्रायल देशात त्यांचे येणे होणार नाही। म्हणजे तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। यास्तव प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे इस्रायल घराण्या, जा आपल्या हव्या त्या मूर्तींची पूजा कर, पण पुढे तुम्ही खरोखर माझे ऐकाल आणि आपल्या अर्पणांनी व मूर्तींनी माझ्या पवित्र नामास बट्टा लावणार नाही। तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्रायलाच्या उंच पर्वतावर, इस्रायलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। तेथे मी त्यांचा अंगीकार करीन। तेथे तुम्हाजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पिलेल्या सर्व वस्तू मी मागेन। मी तुम्हास राष्ट्रातून बाहेर आणीन व ज्या देशात तुमची पांगापांग झाली आहे त्यातून तुम्हास जमा करीन। तेव्हा मी सुगंधाप्रमाणे तुमचा स्वीकार करीन आणि तुमच्या ठाई माझी पवित्रता विदेशी राष्ट्रास प्रगट होईल। जो इस्रायल देश मी हात उचलून तुमच्या वडिलास दिला त्यात मी तुम्हास आणीन, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे। ज्या तुमच्या मार्गांनी व ज्या तुमच्या सर्व कर्मांनी तुम्ही आपणास विटाळविले त्यांचे स्मरण तुम्हास होईल व तुम्ही जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट मानाल। हे इस्रायल घराण्या, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या कुमार्गाप्रमाणे, तुमच्या भ्रष्ट कृत्यांप्रमाणे नव्हे, तर माझ्या नामासाठी मी तुमच्यात करणी करीन। तेव्हा तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, दक्षिणेकडे आपले तोंड कर, दक्षिणेकडे आपल्या वाणीचा ओघ वाहू दे आणि दक्षिणेच्या मैदानातील वनाविषयी संदेश दे। दक्षिणेतील वनास सांग, परमेश्वराचे वचन ऐक. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, मी तुझ्यात अग्नी पेटवीन, तो तुझ्यातले प्रत्येक हिरवे झाड व प्रत्येक शुष्क झाड भस्म करील. धगधगणारी ज्वाळा विझावयाची नाही, आणि तिच्या योगे दक्षिणोत्तर सर्व मुखे पळतील. मी परमेश्वराने तो अग्नी पेटविला आहे, असे सर्व मानव समजतील. तो विझावयाचा नाही. मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, लोक मजविषयी म्हणतात, हा दृष्टांत सांगणारा नव्हे काय?